chinimandi.com पॉडकास्ट।
यंदा सरकारला साखरेपासून मिळणार कमी GST। महाराष्ट्रातील साखरपट्टा असलेल्या पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे। तसंच हिरवा चारा उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांनी राज्यातील तीव्र दुष्काळग्रस्त भागातील ऊस उपटून जनावरांना खायला दिल्यामुळेही ऊसाचं नुकसान झालं आहे। मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशामध्ये ऊसाला अन्नदाता म्हणून वळवण्यात आलं आहे। साखर उद्योगाच्या अंदाजानुसार राज्यात सन 2018-2019 गाळप हंगामात असणारे 107 LMT उत्पादनाच्या तुलनेत सन 2019-2020 हंगामात 65 LMT राहील। साखरेचं उत्पादन घटल्यामुळे साखर कारखान्यातून GST उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। मागील हंगामाच्या तुलनेत 2019-20 साखर हंगामात सरकारला 650 कोटी रुपये कमी GST मिळणं अपेक्षित आहे। केवळ महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकातही पुराच्या रोषाला सामोरं जावं लागलं। पुरामुळे पिकाचं नुकसान झालं आणि अखेर यामुळे राज्यात साखर उत्पादन कमी होईल। एकूणच GST महसुलात सरकारची घसरण दिसून येईल।